श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकूटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ॐ रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंडकुमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ वार्ताधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करुया प्रार्थना जय जया जी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जया जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंध्या जगद्गुरु। सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चिव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी। कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये। जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुज लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता। असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदाचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे विष्णु शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्र मुख ही निश्चिती शिणला ख्याति वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्थ कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आणा विजी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जे सदैव। पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजलाते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांति भुली नाना न बाधोत तुझा कृपे किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझा कृपेने अंतरी भव दुख हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांति चित्ता अंगी नयावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी करता आणि करविता तूची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।